नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दीनदयाल बंदर प्राधिकरण काणला हांगा बंदर क्षेत्रांत भारताचो पयलो मेक इन इंडिया हरीत हायड्रोजन प्लांट सुरू केल्ल्याची तोखणाय केल्या. फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांड आर मार्कोस ज्युनियर आयज दनपरां 5 दिसांच्या भारत दौऱ्यार नवी दिल्लीत पावतले. नवी दिल्लीच्या भारत मंडपमांत आयज सांजे वेळार पयलेच खेपे बिमस्टेक पारंपारीक संगीत महोत्सव जातलो. जम्मू काश्मीरांतल्या बालटाल आनी पहलगाम ह्या दोनी मार्गांचेर श्री अमरनाथजी यात्रा स्थगीत केल्या. आता पुराय खबरो. दीनदयाल बंदर प्राधिकरण काणला हांगा बंदर क्षेत्रांत भारताचो पयलो मेक इन इंडिया हरीत हायड्रोजन प्लांट सुरू केला. बंदर प्राधिकरणान म्हणला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेट झिरो दृश्टीकोनावतीन हे एक बळिश्ट पावल आसा. प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की हो एक तोखणायेचो यत्न आसा आनी शाश्वतपणाक नेट झिरो दृश्टीकोनाक बळगे दिता. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी उक्तावण केल्ल्या ह्या प्रकल्पान बंदराच्या मुळाव्या साधन सुविधाविशी भारताची प्रगती उजवाडाक आयल्या. फकत 4 महिन्यांनी बांदिल्लो हो प्लांट मे 2025 वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर केल्ल्या 10 मेगावॉट 5व्या हायड्रोजन प्रकल्पाचे हे पयले प्रमाण आसा. 140 मेट्रीक टन हरीत हायड्रोजनाची वर्सुकी उत्पादन क्षमता आशिल्ली ही सुविधा भारताच्या नेट झिरो प्रवासान एक मुखेल मार्गदर्शक फातर थारता. मेगावॉट प्रमाणांत हरीत हायड्रोजन प्लांट सुरू करपी पयले भारतीय बंदर दीनदयाल बंदर जाला. पुरायपणान भारतीय अभियंत्यांनी विकसित केल्लो हो प्लांट निवळ उर्जा क्षेत्रांत आत्मनिर्भरता खातीर एक मापदंड थारायता. हो उपक्रम भारतांतले पयले मेक इन इंडिया इलेक्ट्रॉनिक ग्रीन टॅक सुरू केला. ही अत्याधुनीक सुविधा शाश्वत दर्यादेगेवेल्या वेव्हारांत भारताचे फुडारपण घटमूट करता. फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर आयज दनपरां 5 दिसांच्या भारत दौऱ्यार नवी दिल्लीत पावतले. तांची घरकान्न लुईस अरानेटा मार्कोस आनी वेवसायीक प्रतिनिधी वांगडाच जायते मंत्रीमंडळ मंत्री हेर मानेस्त आनी वरिश्ठ अधिकाऱ्यांच्या आसपाव आशिल्ल्या उंचेल्या पावण्याचो शिष्टमंडळ आसतलो. फिलिपिन्साच्या अध्यक्षपदाचो पदभार घेतल्या उपरांत राष्ट्राध्यक्ष मार्कोसाची ही पयलीच भारत भेट आसतली. हे भेटीवेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी राष्ट्राध्यक्ष मार्कोस हांचे मदीं फाल्यां द्विपक्षीय चर्चा जावपाची आसा. राष्ट्राध्यक्ष मार्कोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूची भेट घेतले. हे भेटीवेळार विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हे राष्ट्राध्यक्ष मार्कोसाची भेट घेवपाचे आसात. राष्ट्राध्यक्ष मार्कोस फिलिपिन्सांत परत येवचे पयलीं बेंगळुरूकूय भेट दितले. नवी दिल्लीच्या भारत मंडपमांत आयज सांजे वेळा पयलेच खेपे बिमस्टॅक पारंपारीक संगीत महोत्सव जातलो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर ह्या कार्यावळीचें उक्तावण करतले. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंडातले कलाकार सादरीकरण करतले. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स ICCR हांणी आयोजीत केल्ल्या सप्तसूर 7 राष्ट्र 1 सूर नांवाच्या ह्या महोत्सवांत 7 बिमस्टेक देशांतल्या वेगवेगळ्या संगीत परंपरांचो उत्सव जातलो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण समितीची रेपो दर कापणी विशीं आयज 3 दिसांची बसका सुरू जातली. आरबीआयचे राज्यपाल संजय मल्होत्रा हांच्या अध्यक्षतेखाला समितीचो निर्णय बिरेस्तारा जाहीर जातलो. भारतीय स्टेट बँकेच्या अहवाला प्रमाण आरबीआय दिवाळे आदी पतपुरवठ्याच्या वाढी खातीर आपल्या चलन धोरणाच्या नियाळांत 25 बेसीस पॉईंट रेपो दराची कापणी घोषणा करूंक शकता. दिवाळे पयली खंयच्याय रेपो दरान कापणी केल्यार सणाच्या काळांत पतपुरवठ्याची वाढ चड जाता अशें फाटल्या आंकड्या प्रमाण दिसून येता. दिवाळी भारतांतलो एक व्हडलो उत्सव आशिल्ल्यान गिरायकांचो चड खर्च दिसता आनी दिवाळी पयली उण्या व्याजदारांचे वातावरण पतपुरवठ्याची वाढ करपाक मदत करता. सलग 3 फावटी दर कापल्या उपरांत केंद्रीय बँकेन रेपो दर 5.5% दवरपाची शक्यताय आसा अशें कांय अर्थशास्त्रज्ञांनी मत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
दोन हजार 2025-26 ह्या अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या स्मार्टफोन नियातीत विक्रमी उच्चांक पार केला। फाटल्या वर्षाच्या तुळेन ती 58% वाढून 7.72 अब्ज डॉलर्सांचेर पावल्या। मेळिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या वाडीत सगळ्यांत व्हड वांटो एप्पल कंपनीचो आसा। एप्पल कंपनीन कंत्राटी उत्पादकावरवीं 6 अब्ज डॉलर्सांची किंमतीचे आयफोन नियात केल्यात। फाटल्या वर्सा परस ही टक्केवारी 82% चड आसा। ह्या तिमाहीत एकूण स्मार्टफोन नियातीत सुमार 78% वांटो हो तंत्रगिन्यान क्षेत्रांतल्या दिग्गज कंपनींचो आसा। 2021 अर्थीक वर्सांत भारतान 3.10 अब्ज डॉलर्स किंमतीचे स्मार्टफोन नियात केले। 2025 मेरेन हो आंकडो 24.10 अब्ज डॉलर्सां मेरेन वाडलो। तातूंत एप्पलाचे 17.5 अब्ज डॉलर्सांचे योगदान आसा। हेर मुखेल नियातदारां मदीं डिक्सन टॅक्नॉलॉजीस उपकंपनी पेजंट्स इलेक्ट्रॉनिक्स आसपाव आसा। तांणी 175 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे स्मार्टफोन नियात केल्या। जम्मू काश्मीरांतल्या बालटाल आनी पहलगाम ह्या दोनी मार्गांचेर श्री अमरनाथजी यात्रा स्थगीत केल्या। हालीच जाल्ल्या व्हड पावसाक लागून बालटाल आनी पहलगाम ह्या दोनी मार्गांचेर गंभीर दुरुस्ती आनी देखरेखीचें काम करचें पडटलें अशें काश्मीराचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिदुरी हांणी निवेदनांत म्हणलां। यंत्रणेची तैनात चालू आशिल्ल्यान प्रशासनाक यात्रा परतून सुरू करपाक मेळची ना अशें दिसून आयलां अशें तांणी सांगलें। फाटल्या म्हयन्याच्या 3 तारखेक यात्रा सुरू जाले उपरांत ह्या वर्सा श्री अमरनाथ यात्रेक 4.14 लाखा परस चड यात्रेकरूंनी भेट दिली। उत्तर प्रदेशांत सतत पावस पडपाक लागून जायत्यो न्हंयो धोक्याच्या निशाणा वयल्यान वयर सरल्यात आनी ताका लागून 17 जिल्ह्यांनी हुंवार आयला। बाधित वाठारांनी बचाव आनी मदत कार्यावळी सुरू आसात। उत्तर प्रदेशांत हुंवाराचो परिणाम 410 गांवांचेर जाला आनी 84,000 परस चड लोकांक त्रास जाला। सध्या 17 जिल्ह्यांनी ते म्हळ्यार कानपूर, लखीमपूर, खेरी, आग्रा, औरैया, चित्रकूट, बलिया, बांदा, गाझीपूर, मिर्झापूर, प्रयागराज, वाराणसी, चंदौली, जलौन, हमीरपूर, इटावा आनी फतेहपूरांत हुंवाराच्या परिणामाक तोंड दितात अशी म्हायती मजत आयुक्त भानुचंद्र गोस्वामी हांणी दिली। आदार आनी बचाव कार्यावळी पुरायपणान सुरू आसात। एनडीआरएफ, एसडीआरएफ कर्मचाऱ्यांनी सतत गस्त घालता। सध्या वट्ट 905 हुंवार आलाशिरो पंगड आसात। हे पंगड वैजकी तपासणी करतात जाल्यार विकसीत जावपी परिस्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर 1193 हुंवार चौकी स्थापन केल्यात। हुंवाराक लागून आतां मेरेन 343 घरांचें लुकसाण जालां आनी 4015 हॅक्टरा वयर जमनीचेरूय परिणाम जाला। मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशांतले हुंवाराचे परिस्थितीचेर बारीकसाणी नदर दवरतात। ह्या वेळार निर्देश जारी करून प्रभावी मदत यत्न सुनिश्चित करतात। तांच्या सुचोवण्या प्रमाण राज्यमंत्री बाधित वाठारांची तपासणी करतात। काकतिया मेगा कापड उद्यानाक लागून 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक मेळटली असो अदमास केंद्रीय कोळसो खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी सांगला। ह्या उपक्रमाक लागून सुमार 2 लाख लोकांक रोजगार मेळटलो अशें तांणी सांगलें। हैदराबादाच्या शिल्पारामाम हांगा राष्ट्रीय हातमाग दीस मनोवपा खातीर सप्तकभर चलपी कार्यावळीक मार्गदर्शन करतना मंत्री रेड्डी हांणी सांगलां की केंद्रान 100 इलेक्ट्रॉनिक विणपाची मशिनां वांटून दिल्यात आनी 31 हातमाग उत्पादक कंपनी स्थापन करपाक मदत केल्यात। भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, अस्तंत बंगाल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। आता परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दीनदयाल बंदर प्राधिकरण काणला हांगा बंदर क्षेत्रांत भारताचो पयलो मेक इन इंडिया हरीत हायड्रोजन प्लांट सुरू केल्ल्याची तोखणाय केल्या। फिलिपिन्साचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर आयज दनपरां 5 दिसांच्या भारत दौऱ्यार नवी दिल्लीत पावतले। नवी दिल्लीच्या भारत मंडपांत आयज सांजे वेळार पयलेच खेपे बिमस्टेक पारंपारीक संगीत महोत्सव जातलो। जम्मू काश्मीरातल्या बालटाल आनी पहलगाम ह्या दोनी मार्गांचेर श्री अमरनाथजी यात्रा स्थगीत केल्या। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें। नमस्कार।